चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कोल्हापुरात महापुरानंतर ही आहे सध्याची परिस्थिती। कोल्हापूरला यावर्षी महापुरानं जोरदार तडाखा दिला आणि हादरवून टाकलं। यामध्ये बऱ्याच लोकांचे संसार उघड्यावरती पडले आणि शेतीचंही खूप नुकसान झालं। आता जरी पूरपरिस्थिती हाताबाहेर नसली तरी पूरग्रस्तांचं पुनर्वसन आणि आरोग्य यावरती सर्व पातळीवरती प्रयत्न चालू आहेत। आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांना पुराचा फटका बसला तर 12 तालुक्यातील तब्बल 375 गावं पूरबाधित होती। या 375 गावातील 1,02,557 कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं। यामध्ये 4,07,531 व्यक्तींची संख्या आहे। या स्थलांतरित व्यक्तींना राहण्यासाठी 151 तात्पुरता निवारा केंद्राची तरतूद केली आहे। आतापर्यंत आलेल्या अधिकृत माहितीनुसार कोल्हापुरात महापुरात 10 मयत आणि 2 जण बेपत्ता आहेत, तर गाय आणि वासरं मिळून 217 आणि कोंबड्या आणि इतर मिळून 19,795 पशुधनाचं नुकसान झालं। याची किंमत सरासरी 80 लाख रुपये आहे। पुरामुळं पडझड झालेल्या घरांच्या आकडेवारीत 747 घरं पूर्ण पडलेली आहेत, 11,765 घरं अंशतः पडलेली आहेत, तर 387 गोठ्यांचं नुकसान झालं आहे। NDRF, SDRF, टेरिस्टोरियल आर्मी, नेव्ही, NGO आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सध्या कोल्हापुरात 5 पथकं, 9 बोटी, 82 जवान कार्यरत आहेत आणि 169 वैद्यकीय पथकं कार्यरत आहेत। ATM-बाबतची सद्यस्थितीमध्ये एकूण 647 ATM-पैकी 225 ATM पुरामुळं कार्यरत नाहीत, तर बँकांचे व्यवहार चालू असून विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावरती येत आहे।